जयो राधा माधव कुंज बिहारी जयो राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर दारी जय गोपी जन वल्लभ गिरिवर दारी यशोदानन्दन व्रज जन रंजन अनन्दन यशोदानन्दन व्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी हरे कृष्णा Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare Hare जय विष्णुवाद परम पूज्य आचार्य चौधरी श्री श्रीमद् भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय इस कान संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद की जय जय विष्णुवाद परम पूज्य आचार्य चौधरी श्री श्रीमद् भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय नाम आचार्य श्रील हरिदास ठाकुर की जय हरिनाम संकीर्तन की जय नाम हरिनाम संकीर्तन की जय ऑल ग्लोरीज टू असेंबल डिटीज ऑल ग्लोरीज टू असेंबल डिटीज ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरीज ऑल ग्लोरी टू श्री गुरु एंड गौरंगा ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेव। हरे कृष्ण। श्रीमद् भगवत गीता दशी आहे तशी अध्याय चार, ज्ञान कर्म संन्यास योग अर्थात दिव्य ज्ञान, यातील श्लोक नंबर 8 वर आपण चर्चा करूया। श्लोक या प्रकारे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भाषांतर तात्पर्य इस डिवाइन ग्रेस इसी भक्तिविधान स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारा भाषांतर, भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता आम्ही स्वतः युगायुगात प्रकट होतो। तात्पर्य, भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्ण भावनाभावित मनुष्य होय। एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते, पण जर तो कृष्ण भावनेच्या गुणांनी संपूर्णपणे युक्त असेल तर त्याला साधू समजले पाहिजे, आणि जे कृष्ण भावनेचे मुळीच पर्वा करीत नाहीत त्यांना दुष्कृताम हा शब्द लागू पडतो। असे दुष्कृत असले तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मानवजातीतील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे, परंतु जे पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत ते जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू म्हणून मानले पाहिजे। नास्तिक लोकांबद्दल सांगायचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले, त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही। असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंतांचे अनेक प्रतिनिधी आहेत, परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थे विशेष करून अवतरित होतात, कारण असुरी लोक भक्तांना नेहमी छळ करीत असतात। एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुराकडून त्या भक्ताचा छळ होतो। प्रल्हाद महाराज जरी हिरण्यकशिपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच। श्रीकृष्णांची माता देवकी जरी कंसाची बहीण असली तरी तिचा आणि तिचे पती वसुदेव यांचा कंसाने एवढ्यासाठी छळ केला की त्यांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता। म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले, पण दोन्ही कार्य त्यांनी एकाच वेळी केली। यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरिता भगवान विविध अवतार धारण करतात। तात्पर्य बरंच आहे, तर आपण इथपर्यंत चर्चा करूया। ओम ज्ञानितमिदंदस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुमीलितमेन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्यामनोभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं सावदैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश। नमो विष्णुपदाय कृष्णवृष्णाय भूतले श्रीमदे भक्तिवेदान्त Swami iti namine Namaste Sarasati Deve Garavani Racharine Nirvishesha Shunyavadi Pashadadesha Tarine He Krishna Kuruna Sindhu Dinabandho Jagatpade Gopesha Gopika Kanda Radha Kanda Namasude Tapta Kanchana Gaurangi Radhe Vrindavaneshwari Vrishabhanu Sude Devi Pranamami Hari Priye Vancha Kalpatru Bhishya Kripa Sindhu Evacha Patidanam Pavanibhyo Vaishnabhyo Namo Nama Jai Sri Krishna Chaitanya Prabhu Nityananda Shri Advaita Gadadhar Shiva Sadigaura Bhaktarinda Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare Hare हरे कृष्ण अच्छा या सत्संग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय की कशा प्रकारे या भगवद्गीतेतील भगवान चौथ्या अध्यायातील या 8व्या श्लोकामध्ये वर्णन करतायत की परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनाताय संभवामी युगे युगे. तर अशा प्रकारे भगवान स्वतः प्रकट होत असतात आणि आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि विनाशायचे दुष्कृताम दुष्कृत्य लोकांचा नाश करण्यासाठी. तर आपण बघतो की कशा प्रकारे भगवान नरसिंहदेव प्रकट झाले आणि त्यांनी या हिरण्यकश्यपचा वध केला आणि प्रल्हाद महाराजांचं रक्षण केलं. परत आपण बघतो बुद्धांचं पण होतं की कशा प्रकारे त्यांनी प्रकटले आणि जे काही हिंसा वाढलेली होती त्याचाही थांबवतात आणि त्या प्रकारे जी स्थापना करतात. नंतर आपण खास आज चर्चा करूया परशुरामांची की कशा प्रकारे आपण बघतो मागच्या वेळी माधवे कृष्णांपुणी प्रवचन दिलेलं पण त्यांनी केवळ माधवेंद्रपुरींची विषयी त्यांनी चर्चा केली आणि चंदन यात्रेविषयी चर्चा केली. तर परशुरामांची चर्चा राहून गेली होती तर आपण ते जे करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर आपण बघूया की कशा प्रकारे भगवान परशुराम हे या पृथ्वी तळावर प्रकटलेले होते. तर त्यांचे सुरू होते ते गादीचे वंशज म्हणजे गादी महाराज असतात की त्यांना एक पुत्री असते तिचं नाव असतं सत्यवती. आणि सत्यवती अतिशय सुंदर गुणवान आणि शील संपन्न अशी होती आणि तिच्याकडे पाहून जे रुचिक ऋषी आहेत ते अतिशय आकर्षित होतात आणि त्यांच्या मनात इच्छा होते की आपण निजाशी विवाह करायचा आणि म्हणून ते गादी महाराजांच्याकडे जातात आणि तिला विवाहाची मागणी करतात. आणि गादी महाराज बघतायत की हे तर एक साधारण ऋषी आहेत आणि त्यांची इच्छा नसते की यांना आपल्या मुलीचा विवाह यांच्याशी लावून द्यायचा. तर आता धर्म संकट त्यांच्या समोर होतं की जर त्यांना आपण हा म्हणलं तर ते तर काही योग्य नाही आहेत आणि त्यामुळे मी हा म्हणू शकत नाही आणि जर नाही म्हणलं तर कदाचित हे काय करतील आपल्याला आपल्या मुलीला वगैरे शाप देऊ शकतील आणि म्हणून ते काय करतायत एक मधला मार्ग निवडतायत. काय मधला मार्ग निवडतायत एक युक्ती लढवतात ते आणि ते म्हणतात की निश्चितच मी माझ्या मुलीचा तुमच्याशी विवाह लावून देईन परंतु तुम्ही काय केलं पाहिजे की काही जे 100 1000 घोडे ते मागतायत आणि हे घोडे 1000 घोडे कसे की सगळे शुभ्र सफेद असे पांढरे शुभ्र घोडे पाहिजेत आणि नुसता सगळे पांढरे नाही तर त्या प्रत्येक घोड्याचा एक कान डावा असेल किंवा उजवा असेल तो एक कान त्याचा काळा असला पाहिजे. तर असे 1000 घोडे तू जर आणून दिलास तर मी निश्चितपणे माझ्या पुत्रीचा विवाह तुझ्याशी लावून देईन. तर ऋचिक ऋषी विचार करतात म्हणजे समजतो त्यांना राजाचा काय हेतू आहे ते समजतात आणि ते म्हणतात ठीक आहे तुमची हीच अट आहे तर मी मान्य करेन. आणि मग ते जात आहेत आणि ते खूप तपस्वी असतात आणि वरुण देवांची ते उपासना करतात आणि वरुण देव त्या ठिकाणी प्रकट होत आहेत आणि त्यांना विचारतात काय वरदान पाहिजे. तर हे सांगतात अशा अशा प्रकारे मला 1000 घोडे पाहिजेत आणि ते पांढरे शुभ्र असावेत आणि प्रत्येक घोड्याचा एक कानका असावा काळा असावा. कारण असे घोडे या पृथ्वीवर मिळणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्याने वरुणदेवांची प्रार्थना केली आणि वरुणदेव येऊन त्या ठिकाणी ते घोडे त्यांना देत आहेत आणि ते घोडे आणून ते या गादी महाराजांना आणून देत आहेत आणि गादी महाराज ते बघून अतिशय आश्चर्यचकित होतात आणि त्यांना समजतं की हे खूप शक्तिशाली व्यक्ती आहेत आणि त्यावेळी मग त्या आनंदाने आपल्या पुत्रीचा विवाह त्यांच्याशी लावून देतात. आणि अशा प्रकारे काही दिवस जातात न जातात तर त्यांची जी पत्नी असते सत्यवती ती इच्छा करते की मला एक पुत्र रत्न प्राप्त पाहिजे हवं आहे. आणि त्याचबरोबर त्यांची जी सत्यवतीची आई असते ती पण इच्छा करते की मला पण पुत्र हवाय. आणि मग रुचिक ऋषी म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही आणि मग ते काय करतात एक चरू म्हणजे यज्ञातली आहुती ते काय करतात बनवतात आणि आपल्या जे पत्नी आहे पत्नीसाठी ते ब्राह्मण मंत्राने प्रेरित अशी एक आहुती बनवतात चरू. आणि जे आपले सासू असते त्यांची तर तिच्यासाठी क्षत्रिय कारण ते क्षत्रिय होते राजा होते आणि म्हणून त्यांच्या क्षत्रिय मंत्राने ते आहुती बनवतात आणि ते बनवून ठेवतात आणि आंघोळीसाठी जातात. आणि ज्यावेळी आंघोळीसाठी गेलेले असतात त्यावेळी हे येतात आणि त्यांना समजतं की हे चरू बनवलेले आहेत हे माझ्यासाठी आणि आईसाठी आणि त्यावेळी ते घेणार असतात तर आई विचार करते अरे कदाचित ना की ऋचिक ऋषींना त्यांची पत्नी अतिशय प्रिय असणार आहे आणि स्वाभाविकपणे काय असतं की प्रेम असल्यामुळं त्यांनी चांगल्या प्रकारे ती आहुती बनवली असणार आहे आणि तिच्या मनात येते की ह्याच्यापेक्षा ते काय आहे चांगलं आहे आणि म्हणून ती विचार करते की मुलीला म्हणते की ते तू मला देशील का आणि हे तू पे आणि ते मला दे. तर पुत्री आज्ञाधारक असते आणि त्यामुळे ती त्याला काही त्याच्यात असं काही वाईट दिसत नाही किंवा काही हेतू दिसत नाही ते म्हणते ठीक आहे. आणि ज्यावेळी ते काय करतात आदला बदल होते आणि ते पिऊन टाकतात आणि ज्यावेळी ऋषी येतात स्नानावून आणि त्यावेळी त्यांना समजतं की काय घटना घडलेली आहे आणि त्यावेळी ते पत्नीला बोलवतात आणि सत्यवतीला सांगू लागतात की तुझ्याकडून खूप मोठी काय झालेली आहे चूक झालेली आहे. आणि त्यावेळी ते तिला सांगतात की तुझ्याकडून अतिशय मोठी अशी चूक झालेली आहे आणि ती चूक काय आहे ते म्हणतात की तुझ्या हातून मोठी चूक घडली आहे. तुला जो पुत्र होईल तो एक भयंकर क्षत्रिय असेल आणि तो सर्वांना दंडित करू शकेल आणि तुझा भाऊ अध्यात्मविद्येत पारंगत होईल. तर ते सांगतात याचा परिणाम आता काय होणार आहे की तू जे काही ग्रहण केलेलं आहेस तर त्या क्षत्रिय पुत्र निर्माण होईल आणि तो कसा असेल अतिशय भयंकर असेल आणि तो सर्वांना दंडित करणारा असेल. आणि तुझा जो भाऊ आहे की जे आईने पिलेलं आहे जे ब्राह्मण तत्वाचं तर क्षत्रिय असून ते काय होणार आहेत की अध्यात्मविद्येत तो पारंगत होईल. आणि हेच कोण असतात विश्वामित्र असतात गादीपुत्र विश्वामित्र. तर अशा प्रकारे त्यावेळी त्यांना समजतं की सत्यवतीला की अशा प्रकारे परिणाम होणार आहे आणि त्यावेळी ती मात्र अतिशय दुःखी होते कारण ते ब्राह्मण असतात आणि स्वाभाविकपणे आपण बघतो की जशा प्रकारे माता पिता असतात त्याच प्रकारे पुत्रही असावा अशी अपेक्षा असते की त्याच गुणांचा वगैरे. परंतु या ठिकाणी एकदम विरुद्ध गुणांचा पुत्र उत्पन्न प्रकट होणार हे ऐकून ते अतिशय भयभीत होते आणि ती म्हणते नको 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 असा भयंकर पुत्र मला नको तुम्ही काय करा दया करा माझ्यावर. आणि त्यावेळी मग ऋचिक ऋषी म्हणतात ठीक आहे हा पुत्र जरी नाही झाला तर त्याचा पुत्र काय होईल अशा प्रकारचा प्रकट होईल एकदम तो भयंकर असेल. आणि त्यावेळी मग सत्यवतीनं ते म्हणजे जमदग्नी यांचा जन्म तिच्या पोटी होतो आणि जगदम जमदग्नी या प्रकारे सुंदर असे ब्राह्मण असतात आणि सर्व गुण संपन्न असतात. आणि नंतर ही जी सत्यवती आहे ती पुढं कौशिकी नावाची नदी बनते आणि संपूर्ण विश्वाला पावन करणारी ठरते. आणि नंतर जमदग्नी ज्यावेळी मोठे होतात त्यावेळी त्यांचे विवाह रेणूची पुत्री म्हणजेच रेणुका हिच्याशी होतो आणि त्यांच्यापासून अनेक पुत्र त्यांना होतात रेणुका आणि जमदग्नी यांच्यापासून बरेच पुत्र होतात. त्याच्यातील सर्वात कनिष्ठ पुत्र आहे त्याचं नाव असतं राम किंवा त्याला परशुराम अशी म्हटलं जातं. आणि या ठिकाणी सांगतात की भगवान जे विद्वान आहेत ते सांगतायत की परशुराम हे भगवान वासुदेवांचेच काय आहेत, प्रसिद्ध अवतार आहेत. आणि त्यांनी अनेक वेळा काय करतायत, या परशुरामाने कार्तिवीर्यांचा वंश नष्ट केला आणि पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली. तर अशा प्रकारे ते सांगू लागतात या परशुरामांचं जे कार्य आहे ते. आणि का बरं त्यांनी काय केलं, रजो आणि तमोगुणांच्या प्रभावाने क्षत्रिय अत्याधिक गर्विष्ठ झाले आणि ब्राह्मणांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून अधर्माचे आचरण करू लागले. तेव्हा परशुरामांनी त्यांचा वध केला. क्षत्रियांचा अपराध एवढा गंभीर नसूनही पृथ्वीचा भार क्षीण करण्यासाठी परशुरामांनी त्यांचा वध केला. तर अशा प्रकारे प्रपद्या तात्पर्यात लिहित आहेत की महान साधू संत आणि ब्राह्मणांनी घालून दिलेल्या नियमाक तत्वानुसार क्षत्रिय वर्गाने विश्वाची शासन व्यवस्था पाहावायची असते. की जे काही साधू संत आहेत आणि जे ब्राह्मण आहेत की ज्यांनी ते काय नियमक तत्व घालून दिलेले आहेत त्यानुसार क्षत्रियांनी काय करायचं असतं, कार्य करायचं असतं. ब्राह्मणांची तुलना जसं या समाजाची तुलना केलेली आहे शरीराशी, आणि या शरीराचे जे मस्तक आहे ते ब्राह्मणांना समजलेलं आहे. जे बाहू आहेत तर ते क्षत्रिय आहेत आणि जे पोट आहे ते वैश्य आहेत आणि पाय आहेत ते शूद्र आहेत. तर अशा प्रकारे हे संपूर्ण समाज सुव्यवस्थित चालण्यासाठी हे सर्व अवयव आहेत आणि हे सर्व अवयव आपापलं कार्य करतात त्यावेळी हे समाज पूर्णपणे व्यवस्थित चालतो. आणि म्हणून हे ब्राह्मण जे मस्तकाचं काम, बुद्धीचं काम, जे काही नियम बनवणे किंवा जे काही तत्वप्रणाली बनवणे आणि त्यानुसार या क्षत्रियांनी काय करायचं असतं, कार्य करायचं असतं. पण यावेळी काय होतं, रजो आणि तमोगुणामुळे ते प्रभावित होतात आणि त्यामुळे ते गर्विष्ठ होतात आणि ते ब्राह्मण किंवा ब्राह्मणांच्या नियमांना ते मानू लागत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे, आधुनिक इतिहासामध्ये पाहू शकतो लोकांनी अनेक प्रकारे क्रांती करून राजसत्ता नष्ट केलेल्या आहेत पण दुर्दैवाने त्यांनी राजसत्ता उलथवून त्यांच्या स्थानी हीन आणि निकृष्ट श्रेणीच्या लोकांचे शासन स्थापित केले आहे. रजोतमोगुणी राजांची सत्ता काढून घेऊनही जगातील समाज अद्याप दुखी आहे कारण पूर्वीच्या राजावर तमोगुणाचा प्रभाव दिसून येत होता. तर त्यांच्या स्थानी आलेले व्यापारी आणि कामगार श्रेणीतील नेते तर त्याहून अधिक भ्रष्टाचार आहेत. जेव्हा शासनाला वास्तविकपणे ब्राह्मणांचे अथवा भगवत भावनायुक्त मनुष्यांचे मार्गदर्शन लाभते तेव्हाच सामान्य प्रजा सुखी होऊ शकते. म्हणून पूर्वी शासक रजो तमोगुणी झाले तेव्हा ब्राह्मणांनी परशुरामांसारख्या शास्त्र तेजयुक्त ब्राह्मणाच्या नेतृत्वाखाली त्यांचा सतत 21 वेळा संहार केला. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रभूत की जर राजा आहे त्यानं काय केलं पाहिजे, रजो आणि तमोगुणाने प्रभावित न होता किंवा ब्राह्मण आणि महान भगवत भक्तांचं त्यानं श्रवण करून किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांना राज्य कारभार केला पाहिजे. जर स्वतःच्या बुद्धीनं आणि रजोतमोगुणाने प्रभावित होऊन जर तो कार्य केला तर तो निश्चितच जी प्रजा आहे ती मात्र दुःख भोगते. आणि अशा प्रकारे ते सांगतात की 21 वेळा काय केला, त्यांचा निपात केला. तर जे परीक्षित महाराज हे ऐकत होते तर त्यांनी लगेच प्रश्न केला. तर ते म्हणतात की जो हे जे क्षत्रिय होते की पूर्णपणे इंद्रियांच्या आहारी गेलेले होते आणि सदाचाराच्या मार्गावरून भ्रष्ट झालेले होते, अशा लोकांनी अशा राजपरिवारांनी या परशुरामांचा कोणता बरं अपराध केला होता की जेणेकरून त्यांनी अशा प्रकारे वारंवार त्या लोकांना नष्ट केलेले आहे. तर हे परीक्षित महाराज त्यांना प्रश्न विचारतात की का बरं असं एवढं वारंवार का त्यांनी वंश त्यांचा नष्ट केला, असं काय अपराध त्यांनी केला होता. आणि त्यावेळी मग परीक्षित जे सुखदेव गोस्वामी आहेत ते सांगू लागतात. आणि ते सांगताना ते कार्तिवीर्य अर्जुनाची कथा सांगतात. आणि कार्तिवीर्य अर्जुन किती शक्तिशाली होता त्याचं ते पहिला वर्णन करतायत. ते म्हणतात हा कार्तिवीर्य अर्जुन हा हयहयांचा राजा होता आणि तो सर्वोत्तम क्षत्रिय म्हणून त्याची ख्याती होती. आणि त्याने काय केलेलं आहे की जे भगवान नारायणचे अंश होते असे दत्तात्रय, भगवान दत्तात्रयांच्या उपासना करून त्याने 1,000 बाहू प्राप्त केलेले होते, त्यांच्याकडून वरदान म्हणून ते प्राप्त केलेले आहे. शिवाय अपराजित राहणे की सतत अपराजित राहणे, अकुंठित इंद्रियबळ, सौंदर्य, तेज, बळ, यश आणि अनिमा लघिमा सारख्या अष्टसिद्धी त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या आणि त्यामुळे तो सर्व सिद्धीमध्ये पारंगत होता आणि त्यामुळे हे सर्व ज्यावेळी व्यक्तीकडे येतं त्यावेळी स्वाभाविकपणे तो काय होतो गर्विष्ठ बनतो आणि हाच प्रकारे हा राजा पण कार्तिकवीर्य अर्जुन अतिशय गर्विष्ठ होतो आणि सर्वत्र तो जसा वारा संचार करतो तशा प्रकारे स्वैर संचार तो करत असतो आणि अनेक ठिकाणी जात असतो. एकदा तो नर्मदेच्या नर्मदे नदीमध्ये तो आपल्या अनेक सुंदरी स्त्रियांसमोर तो जलक्रीडा करतो आणि जलक्रीडा करत असताना तो काय करतो आपल्या सहस्त्र भावनी त्या जो नर्मदा नदीचा जो प्रवाह आहे तो रोखून धरतो आणि तो प्रवाह रोखून धरल्यामुळे स्वाभाविकपणे काय होतो ते पाणी आहे मागं मागे जाऊ लागतो आणि जे मागे जात असताना त्याच ठिकाणी महिषपुरी महिषमतीपुरी हे जर राज्याचं नाव आहे तर त्या ठिकाणी हा रावण आलेला जो रामायणामध्ये आपण बघतो तो रावण त्या ठिकाणी येऊन त्याची पण इच्छा होती संपूर्ण सर्वांना जिंकण्याची आणि अशा प्रकारे तो सैन्य घेऊन जात असताना त्यानं तिथं तळ ठोकलेला होता आणि तिथं असताना की हे पाणी सगळं त्याच्या संपूर्ण तंबूत घुसतं तर तो एकदम क्रोधित होतो की अरे हे पाणी अचानक आलं कुठून एवढं आणि म्हणून त्या पाण्याचा शोध घेण्यासाठी तो जातो पुढं पुढं आणि जिथं जातो तो बघतो काय तर हा कार्तिकवीर्य अर्जुन पूर्णपणे नर्मदा नदीचा प्रवाह त्यानं रोखून धरलेला होता आणि त्यामुळे याला एवढं प्रचंड सामर्थ्य बघून रावणाला अतिशय ईर्ष्या वाटते आणि म्हणून तो त्यांना काय करू लागतो त्याचे निंदा करू लागतो त्यांना अपमानित करू लागतो आणि सर्व स्त्रियांच्या समोर. तर आपण बघू शकतो जर कुणाला काही सांगायचं असेल तर जर स्तुती करायची असेल तर सर्वांच्या समोर केली पाहिजे जर काही त्याची निंदा करायची असेल किंवा त्याचा काही गुण दोष सांगायचा असेल ते मात्र सर्वांच्या समोर नाही तर एकांतात त्याला सांगावं. पण या ठिकाणी हा काय करतोय सर्व स्त्रियांच्या समोर त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण बघतो की जसं सर्वांच्या समोर कोणी अपमानित झाला सर्वांच्या देखत कोणाचा अपमान झाला तर तो अतिशय चिडतो आणि खास करून स्त्रियांच्या समोर जर अपमान झाला तर विचारायलाच नको. तशाच प्रकारे हा कार्तिकवीर्य अर्जुन अतिशय काय होतो त्याला एकदम लिलया पकडतो एकदम हसत खेळत काय करतो या रावणाला बंदी बनवतो आणि आपल्या कारागृहात टाकतो आणि कारागृहात पण एकदम उपेक्षापूर्ण काय करतो त्याला मुक्त करून टाकतो नंतर आणि हे बघून रावणाला अतिशय अपमान झाल्यासारखं होतं आणि तो निघून जातो. तर आपण बघू शकतो की हा कार्तिकवीर्य अर्जुन किती शक्तिशाली होता आणि तो मग अशा प्रकारे सर्वत्र भ्रमण करता करता तो काय होतो एकदा एक दिवस जमदग्नी ऋषींच्या आश्रमात येतो आणि त्या ठिकाणी सांगितलंय कृपा तात्पर्यात लिहितात की जमदग्नी ऋषींच्या आश्रमात येण्याचं त्याचं काही काम नव्हतं त्याचं काही कारण नव्हतं पण तरी पण तो मत्त होऊन सर्वत्र भ्रमण करत होता आणि ते भ्रमण करत असताना त्या ठिकाणी येतो आणि मग जमदग्नी ऋषी बघतायत की राजा आलेला आहे आणि अनेक सैन्य त्याच्या कारण राजा नुसता एकटा नाही संपूर्ण लवाजमा त्याच्यावर असतो आणि मग जमदग्नी ऋषी त्यांना आमंत्रित करतात आपल्या आश्रमात येण्यासाठी. तर कार्तिकवीर्य अर्जुन म्हणतो की तुमचा आश्रम तर छोटा आहे आमची तर सैनिक भरपूर आहेत तर तो म्हणतो काही चिंता नसावी तुम्ही केवळ आम्हाला आमच्या सेवेचा स्वीकार करा. तो म्हणतो ठीक आणि मग मोठा असा पंडाल काही वेळातच तिथं बनतो का कारण त्यांच्याकडं कामधेनू गाई असते या जमदग्नी ऋषींच्याकडं आणि ती कामधेनू गाई असे की त्यांची जी काही इच्छा असेल ती पूर्ण करायची आणि संपूर्ण अशा त्या संपूर्ण सैनिकांची राहण्याची चांगली सोय आणि नंतर या ठिकाणी प्रभात लिहितात की कशा प्रकारे ते म्हणतात की जमदग्नीकडे एकच काम देणं असूनही ते तिच्याकडून सर्व इच्छित वस्तू प्राप्त करीत होते यामुळे राजासह त्यांच्या मोठ्या संख्येने आलेले अनुयायी अमात्य सैनिक पशु आणि वाहक इत्यादी सर्वांचे आदर अतिथ्य करणे जमदग्नींना शक्य झाले. राजाला राजाचा उल्लेख आला की त्याच्यासोबत त्याचे अनुयायी आपोआप येतात. जमदग्नींनी राजाच्या सर्व अनुयायांना सत्कार करून त्यांना तुपात शिजवलेले सुग्रास भोजन वाढले. केवळ एक गाय असूनही ऋषी इतके श्रीमंत कसे काय हे पाहून राजा महान ऋषींची ईर्ष्या करू लागला आणि हाच त्याच्या अपराधाचा आरंभ होता की त्यानं बघितलं की अरे हे ऋषी तर वनामध्ये राहतात आणि एवढं सर्व ऋष या आमचे सर्व एवढं सुंदर असं आदर आतिथ्य आणि तुपातील सर्व व्यंजने हे बघून तो बघतो की काय तर एक गाय त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे ते हा राजा माझ्यापेक्षा काय आहे धनवान आहे श्रेष्ठ आहे आणि ते बघून कार्तिकवीर अर्जुनाला राहत नाही आणि म्हणून तो काय करतो की ती गाय तो म्हणतो की तुम्ही ती गाय मला द्या आणि गायीची मागणी करतो तर जमदग्नी ऋषी सांगतायत की नाही राजा जय राधा गोविंदी की जय श्री गाय गौरीचंद्र की जय तर जमदग्नी ऋषी सांगतात की नाही की राजा हे गाय माझे एकमेव धन आहे आणि या गायींपासून जे काय मला दूध तूप मिळतं त्याच्याद्वारे मी भगवंतांचा यज्ञ करत असतो आणि त्या यज्ञाद्वारे भगवंतांना आहुती अर्पण करत असतो मी आणि ती मला असणं गरजेचं आहे पण राजा काय करतो बलपूर्वक ती गाय नेण्याचा प्रयत्न करतो आपण बघतो की भगवान श्री कृष्ण ज्यावेळी नृगराजाचा उद्धार करतात त्यावेळी आपल्या पुत्रांना सांगतात समज देतात की म्हणतात कोणतीही परिस्थिती असू दे पण कधीही तुम्ही ब्राह्मणाच्या धनाला तुम्ही थोडं सुद्धा तिरक्या नजरेनं बघायचं नाही त्या धनाला तुम्ही स्पर्श सुद्धा नाही करायचा आणि म्हणून ते ताकीद देतात पण हा राजा मात्र एकदम तमो आणि रजोगुणाच्या हरी गेल्यामुळं तो काय करतो आपल्या सैनिकांना जबरदस्ती गाय घेऊन जाण्यासाठी तो सांगतो आणि मग ते सैनिक त्यांचे काय करतात ते गाय घेऊन जाऊ लागतात तर प्रभुपाद या ठिकाणी सुंदर असं तात्पर्यात लिहित आहेत की कशा प्रकारे गोरक्षण केलं पाहिजे कारण गायींचं जे असेल जिथं गाय आहे तिथं सर्व काही समृद्धी त्या ठिकाणी असते आणि म्हणून प्रभुपाद लिहितात आम्ही गायींचे योग्य संरक्षण करीत आहोत आणि त्या भरपूर दूध देत आहेत इतर कृषी क्षेत्रातील गायी आमच्या गायी इतके दूध देत नाहीत कारण आमच्या गायींना याची जाणीव आहे की आम्ही कधीही त्यांना त्यांची हत्या करणार नाही त्या आनंदी आहेत आणि विपुल दूधही देत आहेत म्हणून श्रीकृष्णाने गोरक्षा करण्यासाठी दिलेल्या आज्ञा अत्यंत अर्थपूर्ण आहे म्हणजे या ठिकाणी कृपयात गोरक्षणावर महत्व देतात आणि सांगतात निवृदनांची कथा सांगतात की बघा आमच्याकडे जे गायी आहे आम्हाला अनुभव आहे की त्या ठिकाणी भरपूर त्या गायी भरपूर दूध देतात इतर कृषी क्षेत्रापेक्षाही भरपूर दूध देतात कारण त्या आनंदी आहेत का आनंदी आहेत कारण त्यांना माहिती आहे खात्री आहे की यांना आमचं जे दूध देणं बंद झालं तर हे कत्तलखान्याला पाठवणार नाहीत आणि म्हणून ते आनंदी आहेत आणि भरपूर दूध देतात आणि भगवान प्रभू सांगायचे की ज्यावेळी कीर्तनानंद स्वामी महाराज जायचे गायींच्या जवळ आणि ते गायींच्यावर केवळ थांब मारायचे तर दहार काढायच्या वेळी तरी ते गायी ती आनंदानं त्यांचे स्तन भरून यायचे असं नाही की वासरू सोडल्यावर तरी त्या भरपूर दूध देत होत्या तर अशा प्रकारे कृपा सांगतात की सुंदर असं गायींचं रक्षण झालं पाहिजे तरच मग समाजामध्ये सुख समृद्धता येऊ शकते तर कृपा म्हणतात ज्यावेळी असं आम्ही सांगू लागतो त्यावेळी निश्चितच काही लोक आहेत की जे गायींचे म्हणजे मांसाहारी करणारे लोक आहेत ते लगेच निषेधाचा सूर काढतात तर कृपात लिहितात त्यांच्यासाठी ते म्हणतात श्रीकृष्णाने गोधनाचे रक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पशूंचे मांस खाऊ इच्छणारे लोक डुकरे बकऱ्या शेळ्या इत्यादींसारख्या दुय्यम महत्वाच्या प्राण्यांचे मांस खाऊ शकतात मात्र त्यांनी गायीच्या केसालाही शिवू नये स्पर्श करू नये कारण तसे करणे मनुष्य समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी घातक आहे आणि म्हणून गोमांस आहे ते अतिशय काय आहे अतिशय पापमय सांगितलेलं आहे आणि म्हणून सांगतात त्याच्या गायींच्या केसाला सुद्धा त्यांनी धक्का लावू नये चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलेलं आहे की जो कोणी गायींची हत्या करतो तर त्याला इतके वर्ष नरकात लावतं जेवढे गायीच्या अंगावर केस आहेत आपण बघू शकतो गायीच्या अंगावर प्रत्येक ठिकाणी काय आहेत केस आणि तेवढ्या वर्षे त्याला काय होतं त्या नरकामध्ये यातना भोगावं लागतं पण आजकाल लोक या काय म्हणतात अज्ञानाच्या हरी जाऊन ते कत्तल करण्याचा प्रयत्न करतात की गायी उपयोगाच्या नाही दूध देत नाही ना कत्तल करण्याला पडव पण त्यामुळेच ते काय होतं सर्व काही गोष्टी घडत आहेत आणि ते काय करतात सैनिकांना जबरदस्ती आज्ञा देतात आणि ते म्हणतात की तुम्ही काय करा घेऊन चला आणि ती गाय अतिशय आक्रोश करत होती आणि तरी पण त्या वासरासहित त्या गायीला ते घेऊन आपल्या महिषपती नगरीत घेऊन जातात आणि त्यावेळी परशुरामजी आश्रमात नव्हते काही कारणास्तव ते बाहेर गेले होते आणि जसा हा राजा निघून जातो परशुरामजी त्या ठिकाणी येत आहेत आणि ते बघतात की त्याने ऐकतात की कार्तिकवीर अर्जुनाचं जे कृत्य की वडिलांनी एवढे सुंदर त्यांची व्यवस्था केली, सर्व काय भोजन राहण्याची सर्व व्यवस्था केली. हा व्यक्ती कृतज्ञ न राहता कृतज्ञता न प्रकट करता तो काय करतोय की यांचं जे धन आहे गोमाता त्याला घेऊन जातोय. आणि मग हे क्रोधित होतात. कसे क्रोधित होतात? जसं एका डिवचलेल्या सर्पाप्रमाणे की जो सर्प आहे तो अतिशय द्वेषी असतो पण त्याला कोणी डिवचलं तर तो अतिशय त्याचा जो क्रोध आहे पूर्णपणे प्रकट करतो. जसं आपण बघतो की आमच्या आश्रमामध्ये ज्यावेळी एक साप पकडलेला होता आणि त्याला दरवाजापाशी ठेवलेला पोत्यात घालून तर तो इतका फुतकारे मारत होता पार आतमध्येपर्यंत त्याचे फुतकारे ऐकत होते. म्हणजे डिवचल्याप्रमाणे तो किती क्रोधित होतो ते आपण अनुभव घेऊ शकतो. तर या ठिकाणी परशुरामांची तुलना केलेली आहे डिवचलेल्या सापाप्रमाणे. आणि ते आता काय करत आहेत की आपला एक परशु त्यांच्याकडे जो काय म्हणतात त्याला परशु घेत आहेत ते कुराड आणि एक भाता घेत आहेत आणि धनुष्य भाता म्हणजे ज्या ठिकाणी ज्याच्यात बाण ठेवतात ते आणि ढाल घेतात. आणि हे घेऊन जसं एखादा वाघ हत्तीच्या मागे लागतो तशा प्रकारे हे कार्तिकवीर अर्जुनच्या मागे क्रोधही धुवून त्याचा पाठलाग करू लागतात. आणि जसं या कार्तिकवीर अर्जुन या नगरीत प्रवेश करतो तसं हे नुगचर्म पांघरलेले आहेत, सूर्यासारखे अतिशय तेजस्वी आहेत, जटा त्यांनी धारण केलेले आहेत आणि परशुराम जे धनुष्य आणि परशु ही आयुध घेऊन आपल्यावर चाल करून येत आहेत हे त्याला दिसतं. की हे कार्तिकवीर अर्जुन बघतोय जसं तो पोचतोय तर बघतोय की अशा प्रकारे परशुराम जे आपल्यावर धाव करून येत आहेत. आणि त्यावेळी ते काय करतोय परशुरामांना पाहताच त्याने हत्ती रथ घोडे आणि पायदळ यांच्यावर सोडले. आणि हे किती सोडले या ठिकाणी वर्णन येतं 17 अक्षौणी सैनिक पाठवतात या परशुरामांच्यावर. एका व्यक्तीला मारण्यासाठी हा कार्तिकवीर अर्जुन काय करतोय 17 अक्षौणी सेना. आणि 17 अक्षौणी एक अक्षौणीचं पण इथं वर्णन केलेलं आहे की ज्या एक अक्षौणी सैन्यामध्ये 21,870 रथ आणि हत्ती असतात, 1,09,350 पायदळ लोक असतात आणि 65,610 घोडे असतात. तर एवढं मिळून काय होतं एक अक्षौणी सेना होते. आणि अशा प्रकारे 17 अक्षौणी सेना परशुरामांच्यावर तो व्यक्ती सोडतो. आणि मग परशुराम काय करतायत की परशु चालवण्यात ते प्रवीण होते आणि ते सर्व शत्रूंच्या देहांचे तुकडे तुकडे करत मनाच्या वेगानं ते लढत होते. आणि ज्यावेळी थकतात त्यावेळी ते वायूच्या वेगानं जातात. रूपात तात्पर्य सांगतात की मनाचा वेग हा वायूच्या वेगापेक्षाही जास्त आहे. आणि त्यावेळी ते अशा प्रकारे सर्व सैनिकांचा ते पाडाव करतात आणि सर्व लोक सर्व हत्ती घोडे सर्व काही मृत्यू होतात. आणि नंतर ते काय करतात की आपल्या परशु आणि बाण यांच्या सैन्याने भगवान परशुरामाने कार्तिकवीर अर्जुनाच्या सैन्याच्या ढाली ध्वज धनुष्य देह सर्व काही छिन्न विच्छिन्न करून टाकले आणि सैनिकांचे देह भूमीवर पडल्यामुळे तिथे रक्ताचा मोठा चिखल होऊन जातो. आणि कार्तिकवीर अर्जुन बघतो की आता आपला प्रभाव निश्चित आहे. त्यावेळी तो एकदम क्रोधान काय होतो त्या रणांगणामध्ये येतो आणि तो त्याचे सहस्त्र भाव असतात 1,000 हात असतात तर त्याच्यामध्ये तो काय करतोय 500 बाण आणि 500 धनुष्य पकडतोय आणि एकाच वेळी तो या परशुरामांच्यावर धरतो. आणि त्याच्या आधीच परशुराम काय करतात केवळ दोन्हीच हाताने एकाच बाणाने एक धनुष्य बाणाने काय करतात त्याचे सर्व बाण धनुष्य तोडून टाकतात. आणि नंतर ते काय करतात की त्याचे हात पण ते काय करतात जसं सापाचे फण कापतात तशा प्रकारे त्याचे सगळे हात ते काय करतात कापून टाकतात. आणि नंतर सर्व भाऊ कापल्यानंतर नंतर ते काय करतात कार्तिकवीर अर्जुनाचं मस्तक पण ते धडावेगळे करतात आणि अशा प्रकारे ते मृत पडतो मृतून एकदम जमिनीवर धारात पडतो. आणि मग त्याचे जे पुत्र होते जवळजवळ 1,000 पुत्र होते त्याचे आणि ते बघतायत की या सर्वांचा अशी अवस्था झालेली आहे आपल्या वडिलांची अशी अवस्था झालेली आहे तर तिथं भयानं ते काय होतात पळून जातात निघून जातात तिथून. आणि परशुरामजी काय करतात की जे काही गाई आणि वासरू होतं ज्यांनी अनेक क्लेश रोचले होते त्यांना घेत आहेत आणि सुखरूपपणे आपल्या आश्रमात येत आहेत. आणि आश्रमात आल्यानंतर आपल्या पित्यांना सर्व जे काही घडलं ते सर्व वृत्तांत त्यांना ऐकवतात. आणि मग ज्यावेळी ते जमदग्नी ऐकतात त्यावेळी जमदग्नी ऋषी काय म्हणतात ते म्हणत नाहीत वा छान केलंस बेटा सुंदर. तर ते काय म्हणतात, राम राम महाभावो भगवान पाप कारिषित अवधिन्न नरदेव यस सर्व देव मृता. ते म्हणतात हे महाभाव परशुराम, सर्व देवांचे ज्यांच्या ठाई वास्तव्य असते अशा राजाला तू व्यर्थ मारलेस, तुझ्या हातून मोठे पाप घडले. ते सांगतायत की तू उगच त्या राजाला मारलेलेस, कारण सर्व देवांचं त्याच्या ठिकाणी वास्तव्य असतं, तर अशा राजाला तू मारल्यानं ते मोठं पाप घडले. आपण बघतो की परीक्षित महाराजांना पण ज्यावेळी शृंगी शाप देतो त्यावेळी शमिक ऋषी पण त्याला रागवतात की तू विनाकारणच राजाला शाप दिलास, की आपण ब्राह्मण आहोत आपण क्षमाशील असलं पाहिजे, कि त्या राजाला क्षमा करायला हवं होतं. आणि इथं पण ते सांगतात, हे पुत्र आपण ब्राह्मण असून क्षमाशील वृत्तीमुळेच आपण सर्वांच्या बहुमानाला पात्र झालो आहोत. केवळ या सद्गुणामुळेच अखिल ब्रह्मांडाचे गुरु असणाऱ्या ब्रह्मदेवांना ही ब्रह्मपद प्राप्त होत असते. तर आपण बघू शकतो ते म्हणतात की ब्राह्मण, तर ब्राह्मणांच्या सर्व गुणांपैकी एक गुण आहे क्षमाशील असणं. तर ते म्हणतात की जे ब्राह्मण आहेत आपण क्षमाशील असल्यामुळेच आपल्याला हे बहुमान, म्हणजे सर्व समाज आपल्याला मान कशामुळे देतोय, की आपण सर्वांना क्षमा करतो असो म्हणून. आणि तुकाराम महाराजजी सुंदर अभंगात ते म्हणतात की क्षमाशास्त्र जया नराचे हाती, की क्षमारूपी शास्त्र ज्या व्यक्तीच्या हाती आहे तर ते दुष्ट तयाप्रती काय करी, की आपण बघतो की दुष्ट लोक असं समजत कित्येक वेळा ते त्रास देत असतात. जसं आपण एका साधूंची कथा ऐकतो की ते गंगा स्नान करून येत असतात, तर एक दुष्ट व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला असतो, तो काय करतो त्यांच्यावर थुंकतो. परत ते जातात गंगा स्नान करून येतात, पुन्हा आलं की लगेच थुंकतो तो, आणि परत असं बऱ्याच वेळा होतो. आणि हे करून तो काय करतो, जो थुंकणार आहे थकून जातो आणि तो म्हणतो साधू महाराज क्षमा करा, मी इतकं दिवस तुम्हाला थुंकतोय पण तुम्ही थोडे पण क्रोधित झाला नाही, केवळ तुम्ही मला क्षमा केलीत, आणि का बरं असं. तर ते म्हणतात, ते साधू महाराज काय म्हणतात की मी रोज एकदा गंगा स्नान करून जात होतो पण तुझ्यामुळे आज मला 100 वेळा गंगा स्नान करण्याचं पुण्य लाभलं. तर अशा प्रकारे ते विचार करत होते. तर तिथं ते काय करत होते, क्षमा करत होते. आणि म्हणून तुकाराम म्हणतात क्षमा शास्त्र जया नाराच्या ते दुष्ट तयाप्रती काय करी, तृण नाही ते पडला दावाग्नी जाय विजुनी आपोनिया. म्हणजे ते उदाहरण काय देतात की जसं आपण बघतो जंगलामध्ये दावाग्नी, दोन झाडांचं घर्षण होतं दोन फांद्यांचं आणि त्यातून काही अग्नीचे थेंब खाली पडतात आणि तेथील जे काही गवत आहे ते जळतं आणि पूर्ण दावाग्नी पडतो भडकतो. पण तुकाराम महाराज म्हणतात की जिथं तृण जिथं आग पडते ते घर्षण होऊन त्या अग्नीचे ठिणग्या जे खाली पडतायत पण तिथं गवत नसेल तर काय होणार आहे, आपणच विजून जाणार आहे, तिथं आग भडकणार नाही. तशाच प्रकारे आपल्याकडे जर क्षमाशीलतेची भावना असेल तर मोठमोठे जे उद्भवणारे प्रसंग आहेत ते आपोआप काय होऊ शकतील, शांत होत येतील, ते तिथं उद्भवणार नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी जमदग्नी पण सांगतायत की अरे आई की या सद्गुणामुळेच ब्रह्माजींना पण जे ब्रह्मत्व प्राप्त झालंय या सद्गुणामुळे. आणि म्हणून आपण ब्राह्मण आहोत तर आपलं कर्तव्य आहे पहिला क्षमाशील असणं. त्या राजाला एवढी मोठी शिक्षा नाही द्यायला पाहिजे होती, त्याला क्षमा करायला हवं होतं. आणि म्हणून ते म्हणतात सूर्याप्राणाने तळपणाऱ्या क्षमावृत्तीची जोपासना करणे हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. आणि ते पुढे सांगतायत क्षमाशील पुरुषावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीहरी संतुष्ट होतात. म्हणजे मुख्य उद्देश काय आहे, भगवंतांना संतुष्ट करणं. क्षमाशील गुण आहे पण तो गुण काय आहे, भगवंतांना संतुष्ट करणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ब्राह्मणांचा जो गुण आहे तो आपण जोपासला पाहिजे. का, कारण आपल्याला भगवंतांना संतुष्ट करायचा, भगवान हरींना संतुष्ट करायचं आहे. आणि प्रभादी तात्पर्य देतात की चाणक्यपणे सांगतात की म्हणजे विविध गुणामुळे विविध व्यक्ती शोभून दिसतात. जसं चाणक्यपणे सांगतात की जशी कोकिळा ही काळी आहे पण तिच्या आवाजानं मधुर स्वर हे तिचे काय सौंदर्य आहे. स्त्री पतिव्रता असली की सुंदर असते आणि कुरूप मनुष्य विद्वान झाला की तो सुंदर होतो. अशा रीतीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आपापल्या गुणांनी सुंदर होतात. ते म्हणतात की युद्धात पाट न फिरवल्यामुळे वीर क्षत्रिय सुंदर दिसतात, सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊन आणि गायींचे रक्षण करून वैश्य सुंदर होतात, तर आपल्या स्वामींचे निष्ठेने सेवा करून शूद्र सुंदर होतात. या रीतीने सर्व नागरिक आपल्या विशेष गुणांनी सुंदर होतात. या ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे क्षमाशील असणे हा ब्राह्मणांचा विशेष गुण आहे. तर अशा प्रकारे ते सांगतायत की आपण क्षमाशील असायला पाहतो. मग ते आता विचार करतात की अरे मग आता तर हे चूक माझ्याकडून झालेले आहे, आता मी काय करू. ते म्हणतात अरे पुत्रा, मूर्धाभिषिक्त राजाचा वध करणे हे ब्राह्मणाच्या वधापेक्षाही मोठे पातक आहे. यास्तव हे परशुरामा, तू आता कृष्ण भावनामयीत होऊन तीर्थांचे सेवन कर आणि हे पाप धुवून काढ. तर ते त्यांना काय देत आहेत की सांगतायत की तू काय कर, हे तीर्थयात्रा तू कर. आणि प्रभुपाद सांगतात की सामान्य मनुष्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना त्वरित शरण जाऊ शकत नसल्यामुळे त्याने साधू संत शोधत अनेक तीर्थांची यात्रा करावी आणि क्रमशः पापातून मुक्त व्हावे. तर या ठिकाणी सांगितलंय की त्याने तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आणि आपण बघतो अनेक लोक तीर्थयात्रा करायचे, तसेच परशुरामांनाही सांगतात की तू तीर्थयात्रा कर, अनेक ठिकाणी जा, अनेक साधूंचा संघ घे आणि तेथील पवित्र नद्यांच्यामध्ये स्नान कर आणि जेणेकरून हे सर्व पाप धुवून जाईल. तर आपण बघतो की या तीर्थयात्रेमध्ये तीर्थाटन करणे किती महत्वपूर्ण आहे, कारण त्या ठिकाणी अनेक साधू संत येऊन त्या ठिकाणी भगवंतांचं पवित्र नाम हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर सुंदर असं त्या ठिकाणी कीर्तन केलेलं असतं. तिथं अनेक साधूंचा संघ असतो आणि शिवाय त्या ठिकाणी त्या पवित्र नद्या असतात की त्यांच्यामध्ये त्याने स्नान करावं. तर अशा प्रकारे आपल्या पित्यांच्या आज्ञेनुसार ते इच्छा ते म्हणतात बरे आहे असं ते म्हणत नाहीत की अरे राजाची चूक होती आणि राजाची चूक होती, मी त्याला शासन केलंय ते योग्यच केलंय, त्यांच्याशी वाद नाही केला त्यांनी. ते काय म्हणले एवढे रागीट होते पण तरी पण त्यांनी काय केलं, पित्याशी वाद नाही केला. त्यांनी काय म्हणले ठीक आहे, पित्याच्या आज्ञेचं त्यांनी पालन केलं आणि ते म्हणले ठीक आहे असं म्हणून बरे आहे म्हणून ते घराच्या बाहेर पडतात आणि जवळजवळ एक वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थयात्रा करून ते पुन्हा येत असतात. आणि इकडे एक प्रसंग घडतो आल्यानंतर की एकदा जी जमदग्नींची पत्नी आहे रेणुका, ती इकडे जमदग्नी यज्ञ करत असतात आणि त्याच्यासाठी गंगा जल आणण्यासाठी ती जाते. आणि जेव्हा गंगेवर गेली असतात तिथे गंधर्वाचा राजा गळ्यात कमळांच्या माळा घालून अप्सरांसह जलक्रीडा करीत असलेल्या तिच्या दृष्टीस पडला. आणि त्यावेळी ती बघते त्यावेळी तिच्या मनात विचार येतो, ती पाणी आणण्यासाठी म्हणून गंगेवर गेली असताना अप्सरांसमेत जलक्रीडा करणाऱ्या चित्ररथ या गंधर्व राजाला पाहून तिच्या मनात त्याच्याशी संग करण्याची किंचित इच्छा उत्पन्न झाली आणि घरी अग्नीला आहुती देण्याची वेळ झाली आहे याचे तिला स्मरण राहिले नाही. किंचित थोडस एकदम इच्छा तिच्या मनात आली पण इतक्यात आपल्याला उशीर झाला हे पाहून आता जमदग्नी आपल्याला शाप देतील या भीतीने ती पाण्याचा कलश घेऊन तडक घरी आली. कलश खाली ठेवून ती पती समोर हात जोडून उभी राहिली आणि ती क्षमा याचना करत ती पतींच्या समोर उभी राहते. आणि जमदग्नी हे विशेष म्हणजे शक्तिशाली होते आणि त्यांनी बघितलं की त्यांनी जाणलं का उशीर झालाय, तर त्यांनी जाणलं की ज्या मनामध्ये काय आलेला आहे व्याभिचार कर, मनाने तिनं व्याभिचार केलेला आहे. आणि हे पाहून त्यांना राग आला आणि ते आपल्या पुत्रांना बोलवतात आणि सांगतात की या पापिनीला मारून टाका. आणि ते सर्व मुलं येत आहेत आणि बघतायत की अरे मातेला कसं काय मारायचं, कारण शास्त्रामध्ये भरपूर जसं गोमातेचं वर्णन आहे तसं मातेचं पण त्यांनी वर्णन केलेलं आहे भरपूर. आणि त्यामुळं मातेचं हत्यापेक्षा भयंकर पाप नाही आणि त्यामुळे ती मुलं काही पाप करत नाही, त्यांनी काही वध करत नाहीत. मग नंतर आता ते जमदग्नी आपला जो कनिष्ठ पुत्र आहे परशुराम की त्याला ते काय करतात बोलवत आहेत आणि ते म्हणतायत की तू काय कर या मातेची हत्या कर. आणि त्यावेळी परशुराम थोड्या विचारात पडतात आणि त्यांना माहिती होतं आपल्या पित्याची जी शक्ती आहे आणि त्यामुळं ते काय करतात की ते लगेच त्याचा मातेचा वध करतात. ते सांगतात की मातेचा पण वध कर आणि बंधूंचाही वध कर. तर परशुराम आपल्या परशुने काय करतात सर्वांचा वध करतात. आणि ज्यावेळी वध करतात त्यावेळी जमदग्नी अतिशय प्रसन्न होतात आणि ते म्हणतात तुला काय वर पाहिजे माग. आणि त्यावेळी परशुराम काय वर मागतात की ते म्हणतात की तुम्ही माझ्या मातेला आणि बंधूंना पुन्हा काय करा जिवंत करा. आणि दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणतात की त्यांना आठवलं नाही पाहिजे की मी त्यांचा वध केला होता. तर अशा प्रकारे ते वरदान मागतात आणि मग जमदग्नी संतोष झाल्याने पुन्हा ते रेणुकाला आणि सर्वांना जिवंत म्हणजे प्रकट करतात पुन्हा जिवंत करतात. आणि मग जसं त्यांच्या वरदानामुळे ते जसं झोपेतून व्यक्ती उठतो त्याप्रमाणे त्यांची माता आणि बंधू सर्वजण उठून बसतात. आणि पुढे ते सांगतात हे परीक्षित महाराज कार्तिवीर अर्जुनाच्या पुत्रांना भगवान परशुरामांच्या पराक्रमाने पराभूत व्हावं लागले होते आणि पित्याच्या वधाचे सतत स्मरण होत असल्यामुळे त्यांना कधीच सुख लाभले नाही. म्हणजे त्यांचे जे पुत्र होते कार्तिवीर अर्जुनाचे 1000 पुत्र त्यांना मात्र काय सतत त्या पित्याचं जे वध झालेला मृत्यू झालेला सतत स्मरण होत होतं आणि त्यामुळे त्यांना सुख लाभत नव्हतं आणि त्यामुळे ते कधी एकदा आपल्याला बदला घेईल अशी आशा करून होते. आणि इकडं सांगितलं जात की एकदा जसं इकडं या जमदग्नीने द्विपा मातेला मारण्याची आज्ञा दिली सावधपणे आणि चातुर्याने वागले पाहिजे अन्यथा आपल्याला पापाचे परिणाम भोगावेच लागतात. वेदातील या घटनांपासून आपण हाच धडा शिकला पाहिजे. तर कृपा त्या ठिकाणी सांगतायत की पापाचा जो परिणाम आहे आपल्याला भोगावाच लागेल आणि म्हणून आपण आपलं नित्य आचरण करत असताना आपण नेहमी सावध असतो. ज्यावेळेस स्वयंपाक करत असतो दळण करत असतो त्यावेळेस अनेक अशा प्रकारे पाप होत असतात. आपण जरी इच्छा केली नाही किंवा जाणून बुजून नाही केलं तरी पण न कळत हे होत असतात आणि म्हणून याच्यासाठी सांगितलेलं आहे यज्ञ केला पाहिजे. आणि कलियुगासाठी यज्ञ कोणता आहे हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. आणि त्यावेळी मग एकदा हे सर्व पुत्र सहस्र कार्तिवीर अर्जुनाचे सर्व पुत्र येतात आणि ते बघतात की परशुराम घरात नाही येत आणि त्यांचे बंधूही सर्व लाकडं वगैरे गोळा करण्यासाठी अरण्यात गेलेत आणि त्यावेळी हे सर्वजण येत आहेत आणि त्या ठिकाणी त्या जमदग्नींच्या आश्रमात आणि जगदमुनी मुनींनी तिथे यज्ञ केलेला असतो आणि नंतर तपस्या म्हणजे काय म्हणतात समाधीमध्ये असतात आणि ध्यान लावून त्यांनी भगवंतावर ध्यान लावून बसलेले होते. आणि अशा ठिकाणी त्यावेळी येतात त्यावेळी रेणुका बघते की हे सर्व लोक आलेले आहेत आणि त्यांना ती विनंती करते ती बघते की ते आपल्या धारदार अस्त्रांनी त्यांचं शिर धडावेगळं करण्याचा प्रयत्न करतात. तर ती त्यांच्या चरणावर पडते आणि आपल्या पतीचा जीवदानाबद्दल ती याचना करत असते. पण हे सर्व क्षत्रिय आपलं क्षत्रियत्व गमावलेले होते आणि त्यामुळे ते जर कोणताही विचार न करता ते काय करतात जमदग्नींचं ऋषींचं ते शिर धडावेगळं करतात आणि घेऊन आपल्या नगरीत जातात. आणि इकडं रेणुका बघते की शिर नेलेलं आहे त्यावेळी पूर्णपणे असं छाती बडवून ती मोठमोठ्यानं रडू लागते आणि रडत असताना ते म्हणते की राम रमेती. तर अशा प्रकारे हे राम असं म्हणून ती बोलत असते. आणि परशुराम आणि सर्व बंधू बरेच लांब होते पण जसं तिचा शोक ऐकतात तसं ते क्षणातच काय करतात परशुराम त्या ठिकाणी येतात. आणि जसं परशुराम येतात ते बघतात की आपल्या पित्याचा वध झालेला आहे आणि त्यावेळी मग बाकीचे पुत्र पण त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या ठाई एकाच वेळी दुःख क्रोध अमर्ष आणि शोक या सर्व भावनांचा उद्रेक होऊन ते ओरडतात. हे तात केवढे तुमचे सदाचार आणि धर्मनिष्ठ पण तुम्ही आम्हाला टाकून आता स्वर्गात गेलात. तर अशा प्रकारे ते दुःख विलाप करू लागतात आणि मग परशुराम काय करतात क्रोधित होतात आणि आपल्या पित्याचा देह आपल्या बंधूंच्या हवाली करतात आणि ते मात्र काय करतात परशु घेऊन आणि पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा निपात करण्याच्या निश्चयाने ते निघतात. तर या ठिकाणी म्हणू शकता कोणी अरे त्यांनी काय बदला घेण्यासाठी गेले का? पहिला गायी घेऊन गेले त्याचा बदला घेण्यासाठी गेले आता जाऊन बदला घेण्यासाठी जात आहेत आपल्या पित्याचा वधाचा. तर प्रभात या ठिकाणी लिहितात की पुढच्या श्लोकात येते ते प्रथम महिषमती नगरीत गेले. ब्राह्मण वधाच्या पापामुळे त्या नगरीचे ऐश्वर्य आधीच नष्ट झाले होते. परशुरामाने तिथे गेल्यावर कार्तिवीर अर्जुनाच्या पुत्रांची मस्तके तोडली आणि त्यांच्या राशींनी नगराच्या मध्यभागी मोठा पर्वत केला. सर्वांचे जे कोणी असेल परशुने काय करायचे, त्यांचे शरीर मस्तक धडावेळ करायचे आणि मोठा असा डोंगर पर्वतच त्या ठिकाणी ते करतायत. त्यांच्या रक्ताचे पाठ वाहून त्याची एक भयंकर नदीच वाहू लागली आणि ते ब्राह्मणी संस्कृती अपमान करणाऱ्या राजांच्या मनात भय उत्पन्न करू लागले. क्षत्रियत्व राजकर्ते पाप कर्मे करू लागल्यामुळे परशुरामनी आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्याचे निमित्त करून 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केले. खरोखर समंत पंचक नाम स्थानी त्यांनी रक्ताचे 9 डो भरले. इतकं त्यांनी क्षत्रियांचा वध केला, जवळजवळ 9 रक्ताचे डोह त्या ठिकाणी भरले गेले. तर या ठिकाणी आपण बघतो की अशा प्रकारे त्यांनी या सर्व क्षत्रियांचा निपात केला. प्रपात खूप सुंदर असं या ठिकाणी तात्पर्यात लिहितात. शासन ब्राह्मणी संस्कृतीची उपेक्षा करीत बेजबाबदार आणि पापाचारी झाल्यावर तर त्याचा परिणाम करतो. भगवंतांचा परशुरामांसमान एक अवतार अग्नी, म्हणजे परशुराम नाही पण परशुरामांसारखा एक अवतार कोण, अग्नी. दुष्काळ, साथीचे रोग अथवा तत्सम संकटांच्या रूपात प्रकट होत असतो असा प्रकृतीचा नियमच आहे. मग तो परशुरामांचा काळ असो अथवा वर्तमान काळ असो, जेव्हा शासन पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सत्तेला आव्हान देऊन वर्णाश्रम धर्माचे रक्षण करणे थांबविते तेव्हा त्याला परशुरामांनी पूर्वी केलेल्या उत्पादांसारख्या उत्पादनांना निश्चितच सामोरे जावे लागते. जे जे उत्पाद होत आहेत त्या उत्पादांना त्यांना सामोरे जावं लागतं. आणि आता आपण सध्याची स्थिती आपण बघत आहोत, अनुभवत आहोत. त्यानंतर मग परशुराम काय घेतात, आपल्या शरीरात पित्याचं जे मस्तक आहे ते घेऊन येतात आणि जे शरीर होतं त्या शरीराला ते जोडतात आणि त्यांचा संपूर्ण देह कुशासनावर ठेवतात आणि यज्ञ कर्म करीत सर्व देह आणि प्रत्येक जीवाचे परमात्मा असणाऱ्या वासुदेवांचे ते पूजन करतात. आणि यज्ञ संपन्न झाल्यावर भगवान परशुरामाने दान म्हणून सर्व दिशा काय करतात, सर्व ब्रह्माजींना, सर्व दक्षिण दिशा ब्रह्माला, पश्चिम दिशा अर्धवायूला, उत्तर दिशा उद्गात्याला आणि अवांतर दिशा अग्नेय, नैऋत्य वायव्य आणि ईशान्य इतर पुरोहितांना दिल्या. त्यांनी मध्यमाग कश्यपांना दिला आणि आर्यावर्त नामक स्थान उपदृष्ट्याला दिले आणि उरलेला भाग सदस्यांना अथवा सहपुरोहितांना दिला. म्हणजे सर्व जे काही त्यांनी पृथ्वी क्षत्रियांचा नाश करून सर्व काही त्यांची झालेली होती तर ते काय करतात, सर्व दिशा सर्वांना वाटून टाकतात. सर्व विधी संपुष्टात आल्यावर भगवान परशुरामांनी अवृत्त स्नान केले, यामुळे त्यांच्या सर्व पापांचे शालन झाले आणि जेव्हा ते महान सरस्वती नदीच्या तीरावर उभे राहिले तेव्हा निरभ्र आकाशातील सूर्याप्रमाणे ते भासू लागले. तर म्हणून या ठिकाणी रूपात लिहितात, परशुराम पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे अवतार असूनही त्यांना पातक लागले. या जगात मनुष्य कितीही सावधान राहिला आणि त्याची इच्छा नसली तरीही त्याच्या हातून पाप घडतेच. उदाहरणार्थ रस्त्यावरून चालताना आपल्या पायाखाली अनेक मुंग्या किडे येतात आणि अशा प्रकारे आपण अजाणतेपणे अनेक जीवांची हत्या करीत असतो. यासाठी वेदांत पंचयज्ञाचे विधान करण्यात आले आहे, मात्र कलियुगाकरिता लोकांना मोठी सुविधा देण्यात आली आहे. यज्ञ संकीर्तन ही यजंती सुमेधसा. भगवान श्री कृष्णांचे गुप्तावतार भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी आराधना करू शकतो. कृष्ण वर्णम तुषा कृष्ण, ते 57 श्रीकृष्ण असूनही सतत महामंत्राचे कीर्तन करीत असतात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवान परशुरामांनी जमदग्नीचे पूजन करून त्यांना पुन्हा जिवंत केले, त्यांना पूर्ण स्मृतीही लाभली. पुढे ते सप्तर्षींच्या समुदायातील एक ऋषी बनले. तर अशा प्रकारे ते सप्तर्षी बनतात आणि सांगतात, हे परीक्षित महाराज, पुढील मन्वंतरात जमदग्नीचे पुत्र असलेले हे कमळनेत्र भगवान परशुराम वेद मार्गाचे महान प्रवर्तक होतील, अर्थात ते सप्तर्षीपैकी एक ऋषी होतील. पुढच्या युगामध्ये भगवान परशुराम एका बुद्धिमान ब्राह्मणाच्या रूपाने महेंद्रगिरी पर्वतावर आजही निवास करीत आहेत, कारण परशुरामांना चिरंजीवी म्हणलेला आहे. तर सांगितलंय की महेंद्र पर्वतावर ते आजही वास करत आहेत. तर आपण बघतो की हा महेंद्र पर्वत काहींच्या मते ओडिसामध्ये आहे, तर आम्ही काहींच्या मते आम्ही बघितलं की या ठिकाणी जे चिपळूण आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्या ठिकाणी पण एक स्थान आहे लोटे परशुराम. त्या ठिकाणी आजही तेथील लोक सांगतात की जसं आपण वृंदावनामध्ये सेवा कुंजामध्ये बघतो की कशा प्रकारे ते भगवंतांचं बेड वगैरे सजवतात आणि सकाळी येऊन बघतात तर ते फुलं वगैरे असं दिसतं की त्याच्यावर कोणी झोपलेलं आहे. तशाच प्रकारे लोटे परशुराम हे स्थान आहे ते सांगतात की हा महेंद्र पर्वत आहे, म्हणजे तो समुद्र किनारीच आहे आणि तिथून परशुरामाने आपले फरसापासून समुद्राला हटवून ते स्थान निर्माण केलं होतं, कारण सगळी जमीन तर सगळी देऊन टाकली आणि म्हणून ते समुद्राला मागे हटवून त्या ठिकाणी जागा करून त्या ठिकाणी ते करतात. आजही त्या ठिकाणी परशुरामांचं वास्तव्य आहे. ते सांगतात की रोज परशुराम सकाळ झाले की निघून जातात आणि संध्याकाळ सूर्य मावळला की पुन्हा त्या ठिकाणी येतात आणि त्यांचा जो दिवा आहे आणि त्यांचं जे बेड वगैरे ते दाखवतात तर खूप सुंदर असं ते स्थान आहे. लोटे परशुराम या चिपळूण जवळच हे गाव आहे तर आपण ते बघू शकतो. तर अशा प्रकारे हे परशुरामांची लीला आहे आणि परशुरामांची आणखीन पण काही कथा आहेत तर आपण बघू शकतो की भीष्मांना पण त्यांनीच काय केलेलं प्रशिक्षण दिलेलं होतं आणि ज्यावेळी भीष्मदेवाने अंबिका आणि अंबालिकाला घेऊन आलेले होते आणि जे काय म्हणतात विचित्र वीर ते मात्र काय करतात अंबिका आणि अंबालिकाला स्वीकारतात, अंबाला स्वीकारत नाहीत. तर त्या अंबा तिचं आधीच कोणाशी राजपुत्राशी प्रेम असतं आणि म्हणून ते तिच्याकडे जाते तर ते म्हणतं नाही नाही मी आता स्वीकारू शकत कारण तुला भीष्माने स्पर्श केलाय. इकडे विचित्र वीर्याने स्वीकारलं नाही, इकडे या राजपुत्रांनाही स्वीकारलं, मग शेवटी ते भीष्मांच्याकडे येते. तर भीष्म म्हणतात मी आजीवन ब्रह्मचर्याचं व्रत घेतलेलं आहे आणि त्यामुळे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. मग ती त्यांचे जे गुरु होते परशुराम त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणते की तुम्ही सांगा तुमच्या शिष्याला माझ्याशी विवाह कराय, मी स्त्री आहे आणि मला विवाह करणं गरजेचं आहे. मग ते भीष्मानं बोलवतात आणि सांगतात तू तुझ्या हिच्याशी विवाह कर. तर शास्त्रात सांगितलंय की पित्यांचे आणि गुरूंच्या सर्व आज्ञांचं पालन केलं पाहिजे पण एक आज्ञा आपण टाळू शकतो ती म्हणजे विवाहाची, पण तेवढं सामर्थ्यही असलं पाहिजे. तर त्यावेळी ते म्हणतात की मी तुमच्या सर्व आज्ञा पालन करेन पण ही आज्ञा नाही पालन करत. परशुराम क्रोधित होतात, ते म्हणतात जर तू ही आज्ञा पालन नाही केलीस तर माझ्याशी युद्ध करायला लागेल. तर ते म्हणे हो चालेल आणि परशुराम आणि भीष्मांचं युद्ध सुरू होतं. जवळजवळ अनेक दिवस युद्ध चालतं. शेवटी देवी देवता येतात आणि भीष्मदेवांना म्हणतात की तुम्ही काय करा माघार घ्या, कारण ते भगवंत आहेत त्यांना सांगू शकत नाही पण तुम्ही माघार घेऊ शकता. भीष्मदेव म्हणले मी माघार घेईन पण एका अटीवर, काय की मी विवाह नाही करणार. ते म्हणले चालेल पण युद्ध तरी थांबेल आणि मग त्यावेळी ते युद्ध थांबतं आणि मग परशुराम त्यांना सांगतात अंबाला की तू या जन्मात तू तिच्याशी विवाह नाही पण पुढच्या जन्मी मात्र तू त्यांच्या मृत्यूचं कारण बसेल. आणि त्यावेळी ते म्हणते अरे पुढचा जन्म मग आत्ताच शरीर ते काय करते योगांगणी तरी नष्ट करते आणि आपण बघतो की तीच आंबा श्रीखंडी बनून पुढे येते. तर ही कथा आहे. नंतर आपण बघतो की कर्ण पण परशुरामांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की मी ब्राह्मण आहे आणि म्हणून तुम्ही मला शास्त्रविद्या शिकवा. आणि त्यावेळी शास्त्रविद्या कारण क्षत्रियांना ते शिकवणार नसतात आणि कर्ण सांगतो की मी ब्राह्मण आहे आणि म्हणून त्याला ते शिकवतात. आणि एक दिवस परशुराम त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले असतात आणि त्यावेळी एक भुंगा येतो आणि परशुरामांचे जे कर्णाची मांडी आहे पोखरू लागतो आणि ते पोखरत असताना अनेक वेदना होत असतात पण तो विचार करतो की माझे गुरु महाराज आहेत त्यांच्या झोपेमध्ये बाधा येऊ नये आणि म्हणून तो काय करत नाही हालचाल करत नाही. तो भुंगा आपला तो सर्व मांडी फोडतो आणि त्या मांडीतून भरपूर रक्त ते वाहू लागतो आणि ते परशुरामांच्या पाठीला लागतं आणि ज्यावेळी ते गरम रक्त लागल्यावर त्यांना जाग येते. बघतात अरे हे रक्त, ते बघतात सर्व जे मांडी पोखरलेले, तर ते ओळखतात की हा व्यक्ती ब्राह्मण नाही आहे. कारण ब्राह्मण किती शब्दांचे शब्द सहन करू शकतो पण शरीरावर घाव सहन करू शकत नाही तो. आणि त्यामुळं क्षत्रिय असला पाहिजे, क्षत्रियच व्यक्ती काय अंगावर घाव सहन करू शकतो. आणि म्हणून ते म्हणतात की तू मला काय केलेलं आहेस, फसवलेलं आहे. तू ब्राह्मण म्हणून सांगितलंस पण तू वास्तविकपणे क्षत्रिय आहेस आणि मी जे काय तुला विद्या दिलेली आहे हे सर्व विद्येचा वापर करशील पण ऐन वेळेला मोक्याच्या वेळी तुला जी काही विद्या हवी आहे म्हणजे ज्ञान कामी येणार होतं त्यावेळी तुला विस्मृती होणार, ते ज्ञान तुला आठवणार नाही. आणि आपण बघतो की ज्यावेळी अर्जुन त्यावेळी मारत असतो, ज्यावेळी त्यांचं रथाचं चाक फस्त करण्याचा, त्यावेळी अर्जुनाचा प्रतिकार करण्यासाठी ती विद्या त्यांना आठवत नाही कारण परशुरामांचा शाप असतो आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. आणि आपण बघतो की प्रभू रामचंद्रांच्या पण लीलेमध्ये ते आलेले असतात की जसं प्रभू रामचंद्र धनुष्यबाण शिव धनुष्य तोडतात तशाच प्रकारे तिथं तो जो काही प्रचंड ध्वनी निर्माण होतो त्या निमाने महेंद्र पर्वतावर तपस्या करत असताना तिथं त्यांना तो ऐकतो ऐकतात आणि तिथून ते काय करतात तिथं जातात. ते म्हणतात की तू ते धनुष्य तोडलंस तू आता हा धनुष्य तोडून दाखव. आणि त्यांच्याकडे पण एक नारायण धनुष्य असतो आणि ते नारायण धनुष्य ते प्रत्यंच्या लावतात आणि ते बाण धरतात आणि त्यावेळी म्हणतात थांबता थांबता. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की नाही आता मी बाण सोडल्यात गेला आता माघार घेऊ शकत नाही आणि मी आता काय करेन तुम्ही सर्वत्र पहिला जे परशुराम असतात ते सर्वत्र भ्रमण करत होते. तर प्रभू रामचंद्र म्हणतात तुमचे जे भ्रमण करण्याचे आहे ते मी आता बंद करतो आणि केवळ तुम्ही महेंद्र पर्वतावरच आता तुमचा वास असेल. आता इतर भ्रमण होणार नाही कारण जिकडे तिकडे जायचे तिथले क्षत्रिय त्यांना बघून घाबरायचे आणि प्रभू रामचंद्रांच्या त्या बाणाद्वारे त्यांचा वध नाही करत परंतु त्यांचं जे भ्रमण करण्याची ते थांबवतात आणि त्यांना पाठवून देतात आणि ते त्यांनाही खात्री पडते की भगवंत आहेत. आणि अशा प्रकारे परशुरामांचे हे पूर्ण जीवनचरित्र आहे. अशा अनेक लीला आहेत पण वेळेअभावी आपण या ठिकाणी थांबूया. तर कोणाचा काही प्रश्न टीका टिप्पणी असले आपण विचारू शकतो. ग्रंथराश्रमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे हरिहरिभो गौरभक्तरन की.